ओम शांती। आज आपण विषय पाहणार आहोत आंतरिक सौंदर्य, प्रभावशाली व्यक्तित्व। आपण प्रभावशाली व्यक्तित्व म्हटलं की आज आपण प्रत्येक जण आपलं व्यक्तिमत्व वाढवण्यासाठी विचार करतो की कशा प्रकारे आपलं व्यक्तित्व प्रभावशाली बनलं पाहिजे। त्याच्यासाठी आपले विचार असतात की कपडे सुंदर हवे आहेत, व्यवस्थित हवे आहेत, त्याचबरोबर शारीरिक सुंदरता, मेकअप या गोष्टीकडे आपण लक्ष देतो। पण हे व्यक्तित्व प्रभावशाली व्यक्तित्व होऊ शकत नाही। आपलं व्यक्तिमत्व प्रभावशाली घडवण्यासाठी आपण आंतरिक सौंदर्य जरूर पाहायला पाहिजे, कारण बाह्य व्यक्तिमत्वाच्या आधारे आपलं व्यक्तिमत्व प्रभावशाली होऊ शकत नाही। जसं ही साडी पांढरी शुभ्र आहे पण त्याच्यावरती कुठं धाग न लागेल याच्यावरती आमचं लक्ष असतं, त्या पद्धतीनंच आपलं व्यक्तिमत्व प्रभावशाली तेव्हा घडू शकेल जेव्हा आपल्या चारित्र्यावरती कोणताही दाग असता कामा नये। म्हणजेच कधी आपल्याला कोणी चोर आहे किंवा हा खोटा बोलतो, हा दुर्व्यवहार करणार आहे, याच्यामध्ये सत्यता नाही, खोटे बोलणार आहे, अशा प्रकारचे दाग आपल्यावरती असतील तर आपलं व्यक्तिमत्व प्रभावशाली म्हणता येणार नाही। आणि म्हणून फक्त प्रभावशाली व्यक्तिमत्व बनवण्यासाठी ह्या बाह्य गोष्टीचा विचार करून चालणार नाही, कारण हे बाह्य व्यक्तित्व जे आहे याला फक्त आपण स्थान देतो की हे रूप, रंग, कपडे। परंतु आपण स्वतःला थोडस पहा आरशामध्ये की हे शरीर सुंदर आहे परंतु आज आहे उद्या नष्ट होऊ शकतं, सुंदरता नष्ट होऊ शकते। आणि म्हणून आपण आंतरिक सौंदर्य पाहण्यासाठी आपण स्वतःला आरशामध्ये पाहणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीनं स्थूल आरशामध्ये आपण पाहतो त्या पद्धतीनं शांती हा आरसा आहे, अर्थात शांततेच्या शक्तीच्या आधारे आपण स्वतःला पाहायला पाहिजे की खरोखरच आपलं व्यक्तिमत्व प्रभावशाली आहे का। कारण जर पाहायला गेलं हे वरून दिसायला सुंदर शरीर, परंतु याच्या आतमध्ये आपण पाहणं गरजेचं आहे। वरून जे हे शरीर दिसत आहे ह्याच्यावरती एक चामडा आहे, आणि हे जर चामडं किंवा त्वचा जर त्या त्वचेच्या आत जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला काय दिसेल बरे। या त्वचेच्या आतमध्ये आपल्याला पाहायला जर गेलं तर दिसेल की आतमध्ये मांस आहे, त्याच्या आतमध्ये हाडं आहेत आणि त्याच्या आतमध्ये रक्त, नसा। म्हणजे हे जे शरीर आहे हे शरीर बाह्य रीतीनं त्वचेच्या मुळे आपल्याला सौंदर्य खूप सुंदर दिसत आहे, पण त्वचा जर या ठिकाणी शरावची त्वचा जर निघून गेली तर सौंदर्य काहीही राहणार नाही। ज्या पद्धतीनं एखादा खूप सुंदर व्यक्ती असेल परंतु या शरीरामध्ये जी सत्ता राहते ती जर निघून गेली तर त्या शरीराचं सौंदर्य राहत नाही। आणि म्हणून एखादा खूप सुंदर असेल परंतु आत्मा या शरीरातून निघून गेली असेल, अर्थात ते शरीर किंवा तो व्यक्ती आपण म्हणत नाही, तेव्हा नाव बदलतं आणि आपण त्याला काय म्हणतो, हे शरीर म्हणजे प्रेत आहे। मग किती जरी सुंदर असेल तर त्याकडे पाहण्याची आपल्याला इच्छा होईल का? मुळीच नाही। उलट जर आपल्याला यदाकचित दिसेल तो व्यक्ती किंवा ते सौंदर्य जर पुन्हा दिसेल तर आपण म्हणू हे भूत आहे पळा। याचा अर्थ की त्या सौंदर्याकडे भले सुंदर जरी असेल परंतु आपली पाहण्याची इच्छा होणार नाही, मनामध्ये भय निर्माण होईल, कारण ते आहे विनाशी सौंदर्य, सदाकालाचं नाही। आंतरिक सौंदर्य मग कोणत्या प्रकारचं आहे आपण विचार करूया। कारण आंतरिक सौंदर्य जर पाहायला गेलं तरच आपण आदर्श बनू शकतो. आणि आंतरिक सौंदर्यामध्ये प्रथम आरसा जो आहे हा शांती हा आरसा आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला आंतरिक सौंदर्य वाढवण्यासाठी जो मेकअप करावा लागणार आहे तर तो मेकअप आहे तो म्हणजे गुणांचा, विशेषतांचा, जसं सत्यता, मधुरता, हर्षितमुखता, सहनशीलता, असे जे काही दैवी गुण आहेत हे आपले मेकअप आहे. आणि हा रोज आपण मेकअप करणं गरजेचं आहे. आणि हा जर आपला मेकअप बिघडला तर आपलं व्यक्तिमत्व जे आहे प्रभावशाली व्यक्तिमत्व घडू शकत नाही. आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आंतरिक सौंदर्य किंवा आंतरिक मेकअप हा आपल्याला रोज करणं आवश्यक आहे. कारण चरित्र, आदर्श चरित्र तेव्हा म्हटलं जाईल जेव्हा आपला आचार, विचार, व्यवहार, चालणं, वागणं, बोलणं, खाणं, पिणं, आपल्या सवयी, त्याचबरोबर परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या सकारात्मक भावनांचा जर असेल तर आपला आंतरिक सौंदर्य किंवा प्रभावशाली व्यक्तिमत्व होऊ शकेल. आणि म्हणूनच आपण पाहतो की जे आज अनेक महान व्यक्ती घडून गेलेले आहेत, ज्या पद्धतीनं मदर टेरेसा, लक्ष्मीबाई, महात्मा गांधीजी यांच्याकडे जर पाहिलं तर त्यांचं प्रभावशाली व्यक्तिमत्व होतं का? नाही ना. शारीरिक दृष्ट्या जर पाहिलं तर प्रभावशाली नव्हतं, परंतु त्यांचं आंतरिक सौंदर्य हे आदर्श होतं आणि म्हणूनच त्यांचं व्यक्तिमत्व प्रभावशाली होतं. आणि म्हणून आज सुद्धा अनेक ठिकाणी त्यांचे फोटो लावले जातात आणि भिंती सजवल्या जातात. त्या भिंतींची शोभा ते फोटो वाढवत आहेत आणि वाढवत राहणार आहेत. आणि म्हणूनच थोडस आपण उदाहरण पाहूया की या ठिकाणी जर मी आपल्याला दोन फुलं दाखवली, एका हातामध्ये गुलाबाचं फूल आहे, दुसऱ्या हातामध्ये पण गुलाबाचं फूल घेतलं, परंतु एक कागदाचं सुंदरस असं मोठस फूल घेतलं आणि एका हातामध्ये खरोखरच फूल घेतलं. आणि आपल्याला जर विचारलं की हे जी दोन फुलं आहेत याच्यापैकी आपल्याला कोणतं बरं फुल आवडेल, साहजिक आहे आपलं उत्तर असेल की आपल्याला खरोखर जी फुल आहे, रियल जी फुल आहे तेच आवडणार आहे. का बरं आपल्याला खरोखर ते फुल आवडेल, कागदाचं का आवडणार नाही? कारण आपण पाहतो की जे खरोखरच फुल आहे त्या फुलामध्ये सुगंध आहे, पण नकली फुलामध्ये, कागदाच्या फुलामध्ये तो सुगंध नाही. तर सुगंध हा फुलाचा आंतरिक सौंदर्य आहे. त्या फुलाचे आंतरिक सौंदर्य सुगंध असल्यामुळे आपण प्रत्येक जण ते फुलच घेऊ इच्छित असेल. दुसरं उदाहरण सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकतो की आज आपण पाहतो की घराघरामध्ये फोटो लावले जातात, कित्येक हिरो हिरोईन कलाकारांचे फोटो लावले जातात, त्याचबरोबर देवी देवतांचे फोटो लावले जातात. परंतु जर आपल्याला विचारलं की हिरो हिरोईन अतिशय सुंदर आहेत, खूप सुंदर आहेत आणि देवतांचे चित्र सुद्धा फोटो सुद्धा सुंदर आहेत, पण त्यांच्यापैकी आपलं डोकं कोणाच्या पुढे बरं नतमस्तक होऊ शकेल? साहजिक आहे आपलं उत्तर असेल देवीच्या फोटो समोर, देवतांच्या फोटो समोर, त्या ऍक्टर्स किंवा कलाकारांच्या समोर, फोटोंच्या समोर आपलं मस्तक झुकणार नाही. सौंदर्य आहे, परंतु देवतांच्या मध्ये असं कोणतं सौंदर्य आहे की ज्याच्यामुळे आपलं मस्तिष्क, आपलं डोकं त्या ठिकाणी झुकतं, आपलं मन प्रसन्न होतं? अर्थातच त्या देवतांच्या मध्ये आंतरिक सौंदर्य आहे. आणि त्या आंतरिक सौंदर्यामुळेच आज आपण त्या देवतांना पूजनीय पूजा करतो, त्यांना पूजनीय मानतो. आणि न कळत त्या सौंदर्यामुळेच आपलं मस्तक त्यांच्या पुढे झुकत असत, त्यांना पूजनीय मानतो, आणि न कळत त्या सौंदर्यामुळेच आपलं मस्तक त्यांच्या पुढे झुकत असत. मग आज आपण विचार करणं गरजेचं आहे की जर मला आपलं आदर्श व्यक्तिमत्व किंवा प्रभावशाली व्यक्तिमत्व घडवायचं जर असेल तर कोणत्या प्रकारे मी घडवलं पाहिजे? हिरो हिरोईन प्रमाणे का देवी देवता प्रमाणे? आणि म्हणून जर आपल्याला खऱ्या अर्थानं आपलं प्रभावशाली व्यक्तिमत्व जर घडवायचं असेल तर निश्चित आपण निश्चय केला पाहिजे की आपलं आंतरिक सौंदर्य आपण जरूर वाढवलं पाहिजे. आणि ते आंतरिक सौंदर्य वाढवण्यासाठी रोज आपण मेकअप चेक केला पाहिजे की चेहऱ्यावरती रुहानियतची आपण मेकअप केलेला आहे का, प्रसन्नतेची लाली आपण लावलेली आहे का. अशा प्रकारे आपण मेकअप चेक केला पाहिजे कारण वेगवेगळ्या परिस्थिती आपल्या समोर जीवनामध्ये येत असतात आणि परिस्थिती आली की लगेच आपला हा मेकअप रोज बिघडून जातो. आणि म्हणून रोज आपण हा मेकअप चेक केला पाहिजे की कोणती कशी जरी परिस्थिती आली तर आपला मेकअप बिघडता कामा नये. आपण काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, भय, दुःख यांच्या वशीभूत जर झालो तर साहजिकच आहे आपलं आंतरिक व्यक्तिमत्व, आंतरिक सौंदर्य जे आहे ते नष्ट होतं. एक क्षण सुद्धा लागत नाही. आणि म्हणून दरवेळी आपण लक्ष ठेवलं पाहिजे की आपलं आंतरिक सौंदर्य वाढवायचं आहे तर रोज मला हा मेकअप बिघडू द्यायचा नाही. कारण मेकअप तर आपण करतो परंतु तो मेकअप बिघडता सुद्धा कामा नये याकडे लक्ष दिलं पाहिजे. परंतु आज आपण हे जीवन जगत असताना बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण होते का? कारण आपल्याला सवय लागलेली आहे की इतरांना पाहण्याची, आणि इतरांना पाहायला गेलं की लगेच आपले मन तुलना करायला सुरुवात करतं. याच्याकडे ती वस्तू आहे, माझ्याकडे नाही, त्याच्याकडे ती आहे, माझ्याकडे नाही. आणि जर आपल्या मनामध्ये अशा प्रकारे ईर्ष्या जर निर्माण झाली, अशा प्रकारचे विचार जर निर्माण झाले तर साहजिकच आहे आपल्या घरामध्ये असणाऱ्या छोट्या छोट्या मुलांच्या मनामध्ये सुद्धा ही ईर्ष्या निर्माण होते. ज्या पद्धतीने एक छोटस उदाहरण या ठिकाणी सांगावंस वाटतं की एका घरामध्ये दोन मुली होत्या आणि मोठी जी मुलगी होती हुशार होती आणि हुशार परीक्षेमध्ये इयत्ता चौथी मध्ये जेव्हा तिनं परीक्षा दिली नेहमी तिचा प्रथम क्रमांक यायचा, पण त्यावर्षी तिचा मात्र क्रमांक पहिला खाली आला आणि ती दुसऱ्या नंबरने पास झाली. पण तिची जी छोटी बहीण होती तिला त्या वर्षी पहिल्या वर्गामध्ये असताना तिचा पहिला नंबर निघाला आणि मार्क्स जास्त मिळाले. साहजिकच आहे की घरच्या सगळ्यांनी तिची स्तुती केली, वाह वाह केली. परंतु त्या गोष्टीचा परिणाम त्या मोठ्या मुलीवरती जी चौथी मध्ये होती तिच्या मनामध्ये इतका निर्माण झाला, इतका परिणाम झाला की ती सहन करू शकली नाही. तिनं आपल्या घरामध्ये स्वतःला कोंडून घेतलं आणि तिला राग आला आपल्या छोट्या बहिणीचा की आजपर्यंत मी पहिला नंबरने येत होते आणि आज माझी कोणी स्तुती करत नाही, ह्या छोट्या पहिल्यांदाच आलेली आहे पहिल्या नंबरनं आणि आज मात्र तिची महिमा खूप चाललेली आहे आणि मला मात्र कोणी चांगलं म्हणत नाही. आणि इतका वाईट परिणाम झाला म्हणून ती घरातून बाहेर येणा, घरची लोक शोधायला लागले की कुठं गेली, दिसेना बराच वेळ. आणि अचानक त्यांच्या घरात आणखीन एक व्यक्ती असं आतमध्ये गेली रूम मध्ये आणि बाथरूम मध्ये शोधू जाऊ लागली तेव्हा ती बाथरूमचं दार बंद होतं. तेव्हा तिने विचार केला आतमध्ये कोण आहे, तेव्हा त्या मुलीनं आवाज दिला की मी आहे. तिने सांगितलं दार उघडा, पण ती छोटी मुलगी दार उघडायला तयार नाही, सर्वांच्या वरती रुसून बसली का कारण तिच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण झालेली होती की हिला सगळे प्रेम करत आहेत, आज पहिला नंबर आलेला आहे, पण आजपर्यंत मी पहिला नंबर येत होते आणि आज मला मार्क कमी पडलेले आहेत, आणि त्याच्यामुळे तिच्या मनावरती मानसिक आघात निर्माण झाला आणि नंतर हळूहळू तिला गोड बोलून बाहेर काढण्यात आलं, परंतु त्या परिस्थितीतून ती दूर होण्यासाठी बराच काही कालावधी लागला, कारण मनावरती त्याचा इतका परिणाम होतो। आणि म्हणूनच आज आपण पाहतो की समाजामध्ये अशा काही घटना घडत असतात की छोट्या छोट्या त्या ईर्ष्या ह्या गोष्टीमुळे मुलं आत्महत्या करतात, नेहमी पहिला नंबर येतो आणि यांनाच आज का, किंवा यालाच पहिला नंबर का, मला का नाही, अशा प्रकारे आंतरिक आपलं सौंदर्य बिघडून जातात आणि त्याच्यामुळे आपलं भविष्य ते पूर्णपणे नष्ट करतात। आणि म्हणून आपल्यामध्ये ईर्ष्या हा जो गुण आहे, अवगुण जो आहे, हा आपण काढून टाकला पाहिजे, कारण ईर्ष्येमुळे आपण स्वतःची प्रगती करत नाही आणि दुसरा जो प्रगती करत आहे त्याच्यामुळे आपल्यालाही आपली मानसिक अवस्था खराब होत राहते, कारण ईर्ष्या आहे। आणि म्हणूनच म्हटलं जातं की ईर्ष्येमुळे आपण स्वतःचे कल्याण करत नाही, दुसऱ्याचेही कल्याण होऊ देत नाही। ज्या पद्धतीने एक उदाहरण आहे की ईर्ष्या जर मनात निर्माण जर झाली तर कशा प्रकारे आपण आपलं स्वतःचं नुकसान करतो। एकदा विदेशामध्ये खेकड्यांचं प्रदर्शन लागलेलं होतं, प्रत्येक देशाचे व्यक्ती आपापल्या देशातून खेकडे घेऊन त्या ठिकाणी चालले जात होते। भारतातील सुद्धा एक व्यक्ती खेकडे घेऊन तो चाललेला होता आणि वायुयान मधून जात असताना सगळेजण त्या ठिकाणी एकत्रित होते, तेव्हा बऱ्याच सगळे जे विदेशी होते त्याने जे खेकडे आणलेले होते ते पूर्ण पेटीमध्ये पॅक करून आणलेले होते, परंतु भारतातील जो व्यक्ती होता त्याने तो बॉक्स आणलेला होता पण तो पॅक मात्र केलेला नव्हता, उघडाच होता। हे पाहून सर्व विदेशी आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले की तुम्ही तर हा बॉक्स उघडाच ठेवलेला आहे आणि जिथं प्रदर्शन आहे तिथं पोहोचपर्यंत तुमच्या त्या बॉक्समध्ये एकही खेकडा राहणार नाही, असे बोलू लागले। तेव्हा तो भारतीय व्यक्ती म्हणाला की असं होऊ शकणार नाही। तेव्हा ते आणखीनच आश्चर्यचकित झाले आणि विचारू लागले असं का। तेव्हा त्या व्यक्तीने सांगायला सुरुवात केली की आमच्या या देशाची विशेषता आहे की आमच्या देशातले हे जे खेकडे आहेत ते पुढे बाहेर येणारे नाहीत, एखादा खेकडा जरी किंवा आणखीन खेकडे बाहेर येण्याची त्यांची इच्छा जरी असेल तरी सुद्धा ते होऊ शकणार नाही, कारण एक वर चालला बाहेर चालला तर दुसरे खेकडे त्याचे पाय ओढून खाली खेचून घेतात। सांगण्याचा भावार्थ की ईर्ष्या जर आपल्या मनामध्ये असेल तर आपण स्वतःची प्रगती तर करत नाहीच नाही पण दुसऱ्याची प्रगती सुद्धा पाहू शकत नाही। आणि आपलं प्रभावशाली व्यक्तिमत्व जर घडवायचं असेल तर हा अवगुण आपल्यामध्ये असता कामा नये, त्याच्यासाठी आपण आपली तुलना इतर व्यक्तींशी करायचं आपण सोडून दिलं पाहिजे। आपण तुलना जर करायचीच जर असेल तर आदर्श महान होऊन गेलेल्या व्यक्तींशी आपण आपली तुलना करायला सुरुवात केली पाहिजे, तर आपलं प्रभावशाली व्यक्तिमत्व घडू शकेल। त्याचबरोबर क्रोध जो आहे तो सुद्धा आपलं आंतरिक सौंदर्य बिघडून टाकतो। आणि म्हणून म्हटलं जातं की क्रोधी व्यक्ती हा अग्नीमध्ये जळत असतो पण तो स्वतःही जळत नाही, त्याचबरोबर स्वतःच्या बरोबर तो इतरांना सुद्धा जाळण्याचं काम करत असतो। आणि म्हणून क्रोध सर्वात महाशत्रू आहे जो आपलं नुकसान करत आहे, आपलं व्यक्तिमत्व आदर्श प्रभावशाली होऊ शकत नाही। आणि म्हणूनच जसं एक उदाहरण घ्यायचं जर झालं तर आपण पाहतो की छोटीशी परिस्थिती जर आपल्या समोर आली आणि जर आपलं मन अशांत जर झालं, आपल्या मनामध्ये नकारात्मक भावना निर्माण जर झाल्या तर आपण क्रोधाच्या वशीभूत होतो आणि आपला आचार विचार व्यवहार बोल एकदम निगेटिव्ह दिसून येतो आणि त्या आधारे आपलं व्यक्तिमत्व नष्ट होतं। आणि म्हणून आपण लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे की ते आपलं आंतरिक सौंदर्य वाढवण्याच्या पाठीमागे. आपलं आंतरिक सौंदर्य वाढवण्यासाठी आपल्यामध्ये जी चिंता आहे, कोणत्या परिस्थिती समस्येची, पण चिंता चिता समान म्हटलं जातं. चिंता जर असेल तर ती आपल्याला स्वतःला जाळायला लागते आणि आपलं आंतरिक सौंदर्य नष्ट करत असते. आणि म्हणून सगळ्या चिंता आपण ईश्वराला देऊन आपण निश्चिंत होणं गरजेचं आहे. कारण आपण चिंता त्या गोष्टीची केली पाहिजे की ज्या गोष्टी आपण बदलू शकतो. आणि म्हणूनच आपण चिंता न करता सर्व ईश्वरावरती सोपून आपण निश्चिंत राहून आपलं जीवन जगत राहिलं पाहिजे. सकारात्मक भावना आपल्या मनामध्ये आपण ठेवली पाहिजे.